आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात अक्षय तृतीयेचा उत्साह। विविध मागण्यांसाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा 27 एप्रिल पासून बेमुदत बंदचा इशारा। नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शहीद हेमंत करकरे यांचं नाव। आणि अकोल्यात आज 45 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद। उद्या वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्रासह देशभरात आज अक्षय तृतीयेचा सण उत्साहात साजरा होत आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा हा सण कधीही नाश न पावणारं सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो। नागपूरसह राज्यातल्या सर्व प्रमुख शहरांच्या बाजारपेठांमध्ये आज नागरिकांचा खरेदीचा उत्साह दिसून येत आहे। आजच्या मुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे देखील होतात। हे लक्षात घेऊन राज्य शासनानं बालविवाह रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत। यंदा सोन्याचे दर विक्रमी पातळीवर असले तरी सोनं खरेदीचा उत्साह मात्र कायम आहे। आज परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती देखील साजरी होत आहे। अक्षय तृतीया तसंच परशुराम आणि बसवेश्वर जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त नागपुरात आज सायंकाळी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। या शोभायात्रेचं उद्घाटन आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते होईल। आग्याराम देवी मंदिरापासून यात्रेला सुरुवात होईल आणि हनुमान नगर इथं शोभायात्रेची समाप्ती होईल। या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरु झाली असतानाच कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी येत्या 27 एप्रिल पासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे। शासनाने या विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या अद्यापही पूर्ण न केल्याने राज्यस्तरीय बंदचं आवाहन माफदा अर्थात महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाइड सीड्स डीलर्स असोसिएशननं केलं असून त्यास अमरावती जिल्हा कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेनं समर्थन दिलं आहे। कंपन्यांकडून खतांचे लिंकिंग कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर करण्यात येत असून कंपन्यांकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना होणारे कंपनी स्तरावरील लिंकिंग बंद करणे, एचटीबीटी बियाण्यांची तस्करी रोखणे, साथी पोर्टल अॅप वापराची सक्ती विक्रेत्यावर न करता बियाणे उत्पादक आणि पुरवठादार कंपनी स्तरावर राबविणे, बियाण्यांचे नमुने फेल गेल्यास विक्रेत्यांना आरोपी न करता साक्षीदार करणे, गुणवत्ता तपासणीसाठी घेण्यात येणाऱ्या नमुन्यांची रक्कम वर्षानुवर्षे विक्रेत्यांना मिळालेली नाही ती परत करणे या मुख्य मागण्यांसह एकूण 14 प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत। वारंवार यासंदर्भातील निवेदने देण्यात आली असली तरी शासन आणि कृषी विभागाकडून ठोस निर्णय होत नसल्यानं कृषी निविष्ठा विक्रेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। कृषी विभागानं या तक्रारींची तातडीनं दखल घेऊन 8 दिवसांत त्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली असून 27 एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा देण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला शहीद हेमंत करकरे यांचं नाव देण्यात आलं आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी मान्यवर उपस्थित होते। या निर्णयामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर अधिकाऱ्याच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येत असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा जागृत होईल असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला। हे विद्यालय ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून त्यांच्यात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यात हातभार लावणार आहे असं प्रतिपादन यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी केलं। महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातल्या एका आयटी कंपनीतल्या धर्मांतर प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास करावा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले। या प्रकरणी दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हावं यासाठी तपासामध्ये कोणतीही त्रुटी राहणार नाही याची खात्री करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली। समृद्धी महामार्गावर बुलढाणानजीक एका खासगी लक्झरी बसचा आज भीषण अपघात झाला। चालक आणि क्लीनर मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त असल्यानं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट पलटी झाली। या अपघातात 1.5 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला असून अंदाजे 25 प्रवासी जखमी झाले।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। खरीप हंगाम 2026 शेतकऱ्यांसाठी यशस्वी आणि उत्पादनक्षम ठरावा तसंच सन 2026-27 खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्यादृष्टीनं कृषी विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्यासाठी खरीप हंगाम 2026 नियोजनासाठी राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. उद्या सोमवार दिनांक 20 एप्रिल रोजी पुण्यात सारथी सभागृहात सकाळी 10:30 या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. अकोला परिमंडळात सुरू असलेल्या फीडर सेपरेशनच्या कामामुळे वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन वीज ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळणार असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहेत. सध्या प्रकल्पाचं सुमारे 65% काम पूर्ण झालं असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकोल्यातील विद्युत भवन इथं पार पडलेल्या पायाभूत आराखडा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी फिडर निहाय कामाचा आढावा घेतला. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी प्रयोगशील शेतकरी सुभाष चांदूरकर यांनी कडक उन्हात सफरचंदाची बाग यशस्वीपणे फुलवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी प्रामुख्याने उष्ण हवामानात तग धरून राहणाऱ्या हरिमन 199 या सफरचंदाच्या जातीची निवड केली. ही जात 40-45 अंश सेल्सिअस तापमानातही चांगले उत्पादन देते. हवामान. मागील काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात देशातील सर्वोच्च तापमान नोंदवण्यात येत असून आज अकोल्यात 45 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला असून उद्या देखील वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. उद्या अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवण्यात आली असून ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. दरम्यान आज नागपुरात 43.8 अंश सेल्सिअस इतकं शुष्क तापमान नोंदवण्यात आलं. येत्या काही तासात अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात वादळाची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्ण तापमानाच्या पार्श्वभूमीवर सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून जास्तीत जास्त सकाळी 11 वाजेपर्यंत सोडण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वसुमना पंत यांनी या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश दिले आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता बाळगावी असंही त्यांनी नमूद केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज देखील तापमान 43.2 अंशावर गेलं आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता बघता वाहतूक विभागानं दुपारी 12:30 ते 4 वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तप्त उन्हात आता नागरिकांना ताटकळत सिग्नलची वाट बघावी लागणार नाही. हवामानाचा अभ्यास करून त्यावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला भारताचा G20 उपग्रह पुढल्या वर्षात प्रक्षेपित केला जाईल अशी शक्यता असल्याचं इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी म्हटलं आहे. ते काल हैदराबादमध्ये आयोजित कार्यक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था इस्रो आणि एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या शास्त्रज्ञांना संबोधित करत होते. केवळ एकाच रॉकेटचा वापर करून 100 पेक्षा जास्त उपग्रहांचं प्रक्षेपण करणारा भारत हा पहिला देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ 1 वर्षानं वाढवला आहे. 2027 एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असल्याचं नियामक मंडळानं म्हटलं आहे. जुलै 2023 आगरकर यांनी वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. आज संध्याकाळी 7:30 पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना चंदीगडच्या महाराजा यादवींद्र सिंग मैदानावर खेळला जाईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरात अक्षय तृतीयेचा उत्साह. विविध मागण्यांसाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा 27 एप्रिलपासून बेमुदत बंदचा इशारा. आणि अकोल्यात आज 45 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. उद्या वर्धा जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.